सत्व रज तम या त्रिगुणात्मक अव्यक्त स्वरूप मायेपासून हे जग निर्माण झाले असल्यामुळे ते असार आहे आणि निर्गुण परब्रह्म हेच खरे सार म्हणजे सत्य आहे. कारण परब्रह्मा वाचून दुसरे काहीही सत्य नाही असा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. ब्रह्म हे सत्य व जग हे मिथ्य आहे हा साक्षात्कार होण्यास हरिनामस्मरण हे उत्तम साधन आहे. सगुण निर्गुण हे भेद गुणावर अवलंबून असल्यामुळे शुद्ध निर्गुण असा जो परमात्मा त्याच्या दृष्टीने हे सर्व भेद व्यर्थ आहेत. म्हणून शुद्ध स्वरूप हरी वाचून गुणांकडे मन जाणे व्यर्थ आहे. ज्याच्या अधिष्ठानावर हे सगुण साकार जगत भासते त्या अव्यक्त निराकार अशा तत्वाने हरिभजन करत रहा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अनंत जन्मांच्या पुण्यसंचयाने माझ्या ध्यानी मनी फक्त रामकृष्णच भरला आहे. त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा सार विचार हरी पाठ. गात आहेत उत्तरा केळकर.